यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदारुतम्।
यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनम् आत्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसम् उदाहृतम्।
जे आरंभी वा परिणामी ही अंतःकरणाला भुरळ पाडण्यामुळेच सुखकारक वाटते, तसेच जे निद्रा आळस आणि अयोग्य वर्तन यातून निर्माण होते त्या सुखाला तामस सुख असे म्हणतात। तामस सुख हे राजसाप्रमाणे आरंभीही चांगले नसते वा सात्विक सुखाप्रमाणे परिणामीही चांगले नसते। त्याचे सेवन केले जाते ते केवळ मोहामुळे। या सुखाच्या सेवनामुळे एक प्रकारची धुंदी येते, तंद्री लागते, जाणीव शक्ती नाहीशी होते, म्हणून हे सुख सुख वाटत असते। बिडी, काडी, तंबाखू, मद्य, गांजा, अफू वा तदुत्पन्न इतर मादक द्रव्ये ही तामस सुखाचे उदाहरण म्हणून दाखविता येतात। तंबाखूचा दारूचा स्पर्श सुखावह नसतो। तंबाखू खाल्ली तर मळमळते, ओढली तर ठसका लागतो, दारू घशात जळजळ करीत असते आणि तरी माणसे त्या व्यसनात आकंठ बुडलेली राहतात। तंबाखू खाणारा आपला एकट्याचाच घात करून घेतो, पण तंबाखू ओढणारा, धूम्रपान करणारा
स्वतःच्या सवेच इतरांच्याही आरोग्याला घातक ठरत असतो, पण हे तो लक्षात घेत नाही।
मद्यपानाने व्यक्तीबरोबर कुटुंबाचाही नाश ओढवतो, पण तमोगुणी त्याचा विचार करीत नाही। उलट धूम्रपान करणे, मद्यप्राशन करणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते। या परते सामाजिक दुर्दैव दुसरे कोणते नाही। त्यामुळे समाजात ज्यांना प्रतिष्ठा आहे असे साहित्यिक, कलावंत, पुढारी, पत्रकार आपल्या मद्यपानाच्या बैठकीचे चवीचवीने वर्णन करीत असतात। कथा, आत्मकथा, नियतकालिके यातून ही वर्णने लेखनाच्या रूपाने प्रसिद्ध होत असतात। त्यामुळे मद्यपानाचे व्यसन तरुणांच्या मध्ये बळावत आहे। तुंडात चिलीम धरून डौलाने धूम्रपान करीत असलेली प्रतिष्ठितांची छायाचित्रे कौतुकाने प्रसिद्ध केली जातात। त्याचाही परिणाम तरुण पिढीवर होतो। असे काही व्यसन नसणे हे मागासलेपणाचे, धैर्याच्या, पौरुषाच्या अभावाचे लक्षण मानले जाते। आगगाडीतून प्रवास करताना मला आलेला एक अनुभवच आपणास सांगतो। मुंबईहून मला कोलकात्यात जायचे होते। पहिल्या वर्गाच्या एका कक्षात आम्ही चौघे प्रवासी होतो। माझी आरक्षित शय्या खालची होती। एका सहप्रवाशाने, तो बराच स्थूल होता, मला विचारलं, तुम्ही वरची शय्या घ्याल का? मी म्हणालो, दिवसा मला खिडकीशी बसू द्या, रात्री मी वर झोपेन, कारण पुस्तक वाचण्याच्या दृष्टीने मला उजेडाची आवश्यकता होती। मी चहा घेत नाही, धूम्रपान करीत नाही, पत्ते खेळण्यात मला सहभागी होता येत नाही, मांसाहार मी करीत नाही। माझ्या सहप्रवाशांना माझी संगत जणू शल्यभूत झाली। त्यांचे प्रत्येक आवाहन मला साभार नाकारावे लागले होते। मी त्यांना म्हणालो, तुमचे चालू द्या, माझ्यामुळे संकोच करू नका। मी त्यांना तसे म्हणालो नसतो तरी ते वागायचे तसेच वागले असते, मी सभ्यपणा दाखवायला इतकेच। शेवटी न राहून त्यातील एकजण मला म्हणाला, कैसे हो जी आप, मर्दों को ऐसा कुछ ना कुछ होना ही चाहिए। व्यसनांना दुर्वर्तन मानण्याच्या ऐवजी काही पराक्रम मानणे, त्यामुळे प्रतिष्ठा लाभते असे समजणे, याच्या इतके दुसरे मोहनमात्मना काही असू शकते काय? ही भुरळ वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर भयंकर परिणाम घडून आणते। हा तमोगुणाचाच प्रभाव आहे, कारण प्रमाद हे तमोगुणाचेच लक्षण आहे। आळसात पडून राहणे, झोपेला सुख सर्वस्व मानणे हेही तामस सुखच आहे। व्यसनाच्या तुलनेने ते निरुपद्रवी आहे इतकेच। कर्तव्य काय ते न समजून घेता जे करावेसे वाटते त्यालाच कर्तव्य मानणे हाच प्रमाद। त्यामुळे तमोगुणी व्यक्तीला समजावून सांगताही येत नाही, तो कोणाचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतोच। त्याचा अहंकार अत्यंत रुमट असतो, तो दुराग्रही असतो, फार हट्टी असतो। तंबाखू, दारू, अफू, गांजा हे पदार्थ वाईट आहेत तर ते निर्माण केले कशाला, असाही मूर्ख प्रश्न उद्धटपणे विचारणारे लोक आहेत। योजकस्तत्र दुर्लभा या न्यायाने प्रत्येक पदार्थाचा उपयोग आहे। सोमल, बचनाक, फार काय, नागाचे विष अशी भयंकर द्रव्ये ही योग्य मर्यादेत औषध म्हणून वापरता येतात। तसेच व्यसनाकरता वापरली जाणारी द्रव्ये ही औषधाकरता वापरता येतात, वापरलीतही, पण त्याच्या उपयोगाचे क्षेत्र अत्यंत मर्यादित आहे। ते तज्ज्ञ वैद्याने निश्चित करायचे आहे। या प्रकरणी वैद्यावर सुद्धा शासकीय बंधने असतात। तंबाखूचे पान खाण्याकरता देवाने निर्माण केले नाही, काही प्रकारच्या सुजेवर बांधण्याकरता त्याचा उपयोग होतो। देवाने काटे निर्माण केले आहेत म्हणून ते कुंपणावर न घालता कुणी अंथरुणावर पसरील तर ते शहाणपणाचे ठरते का? ज्याचे व्यसन लागते त्या द्रव्यासंबंधीही असेच म्हणता येईल. सुखाच्या सर्व प्रकारात तामस सुख हे सर्वात त्याज्य सुख आहे, ते निषिद्ध मानून वर्ज्य केले पाहिजे. सत्वादी गुणांचे निरनिराळ्या प्रकारांनी वर्णन केले. आता पुढील श्लोकात त्या गुणांची व्याप्ती भगवान सांगत आहेत.